नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज नवी दिल्लींत भारत मंडपमांत जावपी 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आयएसए सभेंत मुख्य उलोवप केलें.
आयएसए रिप्रेझेंट्स ए सिग्निफिकंट स्टेप टू आस एड्रेसिंग दीस ग्लोबल चॅलेंज बाय एनकरेजिंग द अडॉप्शन एंड यूज ऑफ सोलार एनर्जी इज ए rediscovery of an ancient truth, that is sun is the most democratic source of energy accessible to all and belonging to none. The solar for all initiative of the government of India is based on this concept.
4 दिसांच्या या जागतिक कार्यक्रमात 124 देश आणि जगभरातले 40 परस चढ मंत्री उपस्थित असतात. या कार्यक्रमात जागतिक समुदायक सहकार्य वाढवपाक आणि उज्ज्वल आणि शाश्वत फुडारा खातीर सौर अवलंबनाक गती दिवपाक एकठांय हाडल्या. नवीन आनी नवकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयएसएच्या उक्तावण सत्राक संबोधित केले.
has entered into the memorandum of understanding for the partnership with the 6 organizations. The working document contains the copies of the MOUs signed by the ISA with these organizations. The standing committee in 13 meeting recommended to praise these partnership established by the International Solar Alliance in the assembly for their ratification.
17 वेळा सदस्य देश प्रगतीचो आढावो घेता, आव्हानाक फुडो करपाविषयी उलयतात आणि सगळ्या खातीर परवडणारी सौर ऊर्जा या एकाच दृष्टिकोनाकडे आपली कृती संरेखित करतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छठच्या पवित्र सणात सहभागी जाल्ल्यांक शुभेच्छा दिल्यात. सोशल मिडिया पोस्टात मोदी हांणी म्हळे की छठ या पवित्र सणाची सांगता आज भक्तांनी भगवान सूर्यदेवाक अर्पण केल्ल्या सकाळच्या अर्घ्यान झाली. 4 दिसांच्या या विधी वेळार भारताच्या भव्य परंपरेत छठ पुजेची झलक पळोवंक मेळ्ळी. छठी मैयाची अमर्याद कृपेन देशवासियांची जीण सदांच उजळदी अशी इत्सा तांणी व्यक्त केली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आज अधोरेखित केले की फाटल्या महिन्यात भारताची स्मार्टफोन निर्यात 1.8 अब्ज अमेरिकन डॉलर मेरेन पावल्या. एका राष्ट्रीय दिसाळ्यात सोशल मिडिया पोस्टातलो लेख शेअर करताना मंत्र्यांनी अधोरेखित केले की इलेक्ट्रॉनिक वस्तू आता देशातल्या निर्यात जावपी सगळ्या वस्तूंमधी 3 क्रमांकाची सगळ्यात व्हड श्रेणी झाल्या. वैष्णव हांणी अशेंय नमूद केले की देशात इलेक्ट्रॉनिक घटकांचे उत्पादन रुजत आशिल्ल्यान या क्षेत्राक लागून हजारांनी नवीन रोजगार संधी निर्माण जावपाची अपेक्षा आसा. सरकारान 2025-26 या रबी हंगामा खातीर सुधारित पोषण आधारित अनुदान दरांक मान्यताय दिल्या, जातून 28 ग्रेड फॉस्फेटीक आनी पोटॅशीक खतांचे समावेश आसा. प्रति किलो अनुदान नायट्रोजन खातीर 43.02 रुपया, फॉस्फरसा खातीर 47.96 रुपया, पोटॅश 2.38 रुपया आनी सल्फराक 2.87 रुपया निश्चित केल्यात. फॉस्फरस आनी सल्फराच्यो किमती 1-10% वाढल्यात, तर नायट्रोजन आणि पोटॅशचे दर कायम असतात. 1 ऑक्टोबरपासून लागू जावपी या योजनेखातीर मंत्रिमंडळान 37,952 कोटी रुपया मंजूर केल्यात. खतांचो संतुलित वापर आणि परवडपी दरात खतांची उपलब्धता सुनिश्चित करप हे या निर्णयाचे उद्दिष्ट असा. मजगती न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाय हांच्या अध्यक्षतेखाला 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींक मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या. बुद्धिबळात गुकेश डोमराजून क्लच चेस चॅम्पियन्स शोडाऊन 2025 सुरवातीची आघाडी घेतली आणि काल अमेरिकेतल्या सेंट लुईस चेस क्लबात पहिल्या दिसा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकायले. जगातले सर्वोत्तम मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि फॅबियानो कारुआना हांच्या आड 18 वर्षा पिरायेच्या भारतीय ग्रँडमास्टरान गुणतालिकेत अव्वल स्थान पटकायले. भारतीय हवामान विभागान सांगले की पश्चिम मध्य बंगालच्या उपदर्यार तीव्र चक्रीवादळ मोंता फाटल्या 6 वरांत वायव्येकडे सरकला. आकाशवाणी न्यूजाकडे विशेष संवाद साधताना आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आर.के. जेनामानी हांणी सांगले की चक्रीवादळ आंध्र प्रदेश दर्यादेगेकडे हळूहळू सरकता आणि आज सांजे मेरेन मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम मजगती काकीनाडाकडे धुकलपाची शक्यताय असा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.